टॉम एक तरुण मुलगा आहे.
टॉम इज अ यंग बॉय.
तो अभिवादन शिकायचे आहे.
ही वॉन्ट्स टू लर्न ग्रीटिंग्स.
त्याची आई त्याला मदत करते.
हिज मदर हेल्प्स हिम.
ती म्हणते, नमस्कार टॉम.
शी सेज हॅलो टॉम.
टॉम हसतो आणि नमस्ते असे उत्तर देतो.
टॉम स्माइल्स अँड रिप्लायज हाय.
टॉम शाळेत जातो.
टॉम गोज टू स्कूल.
शाळेत तो त्याच्या मित्राला भेटतो.
ॲट स्कूल ही मीट्स हिज फ्रेंड.
तो म्हणतो, सुप्रभात.
ही सेज गुड मॉर्निंग.
टॉमचा मित्र हसतो.
टॉम्स फ्रेंड स्माइल्स.
ते एकत्र शिकतात.
दे लर्न टुगेदर.
टॉम गुडबाय शिकतो.
टॉम लर्न्स गुडबाय टू.
तो आनंदित आहे.
ही इज हॅपी.
आता त्याला सर्वांमध्ये अभिवादन करण्याची परवानगी आहे.
नाव ही कॅन ग्रीट एव्हरी वन.
ट्रेपिया ही इटलीमधील एक लहान गाव आहे.
ट्रोपिया इज अ स्मॉल टाउन इन इटली.
प्रत्येक वर्ष ते एका मोठ्या महोत्सवाचे साजरे करतात.
एव्हरी इयर दे सेलिब्रेट अ बिग फेस्टिवल.
रस्ते लोकां आणि रंगांनी भरले आहेत.
द स्ट्रीट्स आर फुल ऑफ पीपल अँड कलर्स.
दुकाने स्वादिष्ट स्ट्रीट फूड विकतात.
द शॉप्स सेल डिलिशियस स्ट्रीट फूड.
बऱ्याच लोकांनी पिझ्झा आणि पास्ता खाल्ला.
मेनी पीपल ईट पिझ्झा अँड पास्ता.
प्रत्येक रंगात बॅनर आहेत.
देर आर बॅनर्स इन एव्हरी कलर.
बाळंती हसतात आणि खेळतात चौरसात.
Children laugh and play in the square.
सर्वांनी आतिषबाजीत शोची वाट पाहिली.
Everyone waits for the fireworks show.
शहर आनंदित आणि जिवंत आहे.
The town feels happy and alive.
मार्क हा त्याच्या 20व्या वर्षात एक तरुण व्यावसायिक होता.
Mark was a young professional in his 20s.
त्याला आपला करिअर वाढवायचा होता आणि नवीन लोकांना भेटायचं होतं.
He wanted to grow his career and meet new people.
एक दिवस त्याला नेटवर्किंग कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळाले.
One day he received an invitation to a networking event.
तोने आनंदित आणि थोडा ताण आला.
He felt excited and a little nervous.
कार्यक्रमावर त्याने अनेक नवीन लोकांशी भेटले.
At the event he met many new people.
त्याने हसताना स्वतःला परिचित केले.
He introduced himself with a smile.
सर्वांनी परत हसले आणि संभाषणाचा आनंद घेतला.
Everyone smiled back and enjoyed the conversation.
मार्कने त्याच्या कल्पना स्पष्टपणे व्यक्त करणे शिकले.
Mark learned to express his ideas clearly.
त्याला त्याच्या अनुभवांचे साझा करण्यास आनंद झाला.
He enjoyed sharing his experiences.
जितका तो बोलला तितका तो आत्मविश्वास ठेवू लागला.
The more he talked, the more confident he became.
शेवटी त्याने इतरांसोबत संपर्क माहितीचा आदान-प्रदान केला.
Finally, he exchanged contact information with others.
कार्यक्रमानंतर त्याला आपल्या कामगिरीवर गर्व वाटला.
After the event, he felt proud of his achievements.
मार्कने नेटवर्क तयार करणे महत्त्वाचे आहे हे शिकले.
Mark learned that building a network is important.
तो भविष्यातील अधिक घटनांची आशा करत होता.
He looked forward to more events in the future.
ते एक उजला सूर्याचा सकाळ होता जेव्हा पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राच्या बंदाबद्दलची बातमी फुटली.
It was a bright sunny morning when the news broke about Pakistan's airspace closure.
निर्णय अनपेक्षितपणे आला, अनेक प्रवाशांना अडवून ठेवले.
The decision came unexpectedly, leaving many travelers stranded.
त्यांच्यामध्ये अली नावाचा एक तरुण विद्यार्थी होता जो आपल्या अभ्यासासाठी लंडनला जात होता.
Among them was a young student named Ali, who was flying to London for his studies.
त्याचा उड्डाण तासभर थांबला आणि तो चिंतित आणि निराश झाला.
His flight was delayed for hours and he felt anxious and frustrated.
त्याचवेळी जॅनिस न्यूयॉर्कची एक व्यावसायिका बंदीमुळे प्रभावित झाली.
Meanwhile, Janice, a businesswoman from New York, was also affected by the closure.
ती महत्त्वपूर्ण परिषदेत हजर राहिली यायला होती.
She was supposed to attend an important conference in Islamabad.
तास जात असताना प्रवाशांमध्ये त्रागा वाढत गेला.
As the hours passed, frustrations grew among the passengers.
अनेकांनी त्यांच्या चुकलेल्या कनेक्शन आणि उड्डाणांबाबत तक्रार करणे सुरू केले.
Many started to complain about their missed connections and flights.
एअरलाइनने विमाने पुन्हा बुक करणाऱ्या प्रवाशांच्या ओघाला हाताळण्यासाठी धडपड केली.
Airlines scrambled to handle the influx of passengers wanting to rebook their flights.
चिडचिडी आवाजे हवाई अड्डे कोभर गए जब लोग समाधान की तलाश कर रहे थे.
Frustrated voices filled the airport as people sought solutions.
कायमच्या काही तासांनंतर काही उड्डाणे अखेर पुनर्नियोजित करण्यात आली, काहींना आराम देताना.
After several hours, some flights were finally rescheduled, bringing relief to a few.
तथापि अनेकांना एकत्रित रात्र विश्रांती शोधणे भाग पडले.
However, many were forced to seek accommodation overnight.
विमान वाहतूक विलंबामुळे जगभरातील विविध विमानतळांमध्ये गोंधळ झाला.
The air traffic delays caused chaos in various airports around the world.
शेवटी प्रवासावरचा परिणाम महत्त्वाचा होता, पण लवचिकता चमकली.
In the end, the impact on travel was significant, but resilience shone through.
The Accountant 2 मध्ये चित्रपट त्याच्या नायकाच्या गुंतागुंतांमध्ये अजून खोलवर जातो.
In The Accountant 2 Feet, the film delves deeper into the complexities of its protagonist.
कथानक रचना बारकाईने तयार केली आहे, प्रेक्षकांना संपूर्ण काळ व्यस्त ठेवते.
The narrative structure is meticulously crafted, keeping viewers engaged throughout.
प्रमाणपत्र आणि नैतिकतेच्या थीम प्रेक्षकांसोबत मजबूत रेझोनेट करतात.
The themes of redemption and morality resonate strongly with the audience.
याशिवाय पात्र विकास त्यांच्या संघर्षांचा आणि विजयांचा एक खिडकी प्रदान करतो.
Moreover, character development provides a window into their struggles and triumphs.
निर्देशकांनी त्या चित्रपटाचे आकर्षक कथे आणि प्रमुख कार्य याबाबत प्रशंसा केली.
Critics have praised the film for its compelling narrative and standout performances.
प्रत्येक अभिनेता त्यांच्या भूमिकांमध्ये अद्वितीय गहराई आणतो, एकूण अनुभव वाढवतो.
Each actor brings unique depth to their roles, enhancing the overall experience.
याव्यतिरिक्त समर्पण मास्टरफुल क फिल्मचे भावनिक टोन्स पूर्ण करते.
Additionally, the soundtrack complements the emotional tones of the film masterfully.
उतरचढाव असलेल्या गतीने ताणामुळे महत्त्वाचे योगदान दिले आहे.
The pacing, although occasionally uneven, contributes significantly to the tension.
शेवटी द अकाउंटंट 2 एक उल्लेखनीय सिक्वेल म्हणून उदयोन्मुख झाला, फ्रँचायझीला आणखी वाढवत आहे.
Ultimately, The Accountant 2 Feet emerges as a noteworthy sequel, elevating the franchise further.
आधुनिक कला युगाची सुरुवात 19व्या शतकाच्या काळात कलात्मक अभिव्यक्तीत एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवितो.
The advent of modern art in the late 19th century marked a pivotal shift in artistic expression.
याने परंपरांना आव्हान दिले, कलाकारांसाठी नवीन शक्यता उघडल्या.
It challenged conventions, unveiling new possibilities for artists.
इम्प्रेशनिस्ट, ज्यांचं लक्ष प्रकाश आणि रंगांवर आहे, त्यांनी चित्रकलेचं दृश्य बदललं.
The Impressionists, with their focus on light and color, transformed the landscape of painting.
क्यूबिज मल्पावलोकनानंतर उगम झाला, वस्तूंना भौमिती आकारात तोडत.
Cubism emerged shortly thereafter, breaking down objects into geometric shapes.
या क्रांतिकारक दृष्टिकोनाने निर्बंधन के दृष्टिकोन आणि स्थली संबंधांचे पुनर्गठन करण्याचा प्रयत्न केला.
This radical approach sought to redefine perspective and spatial relations.
सुरिअलिझम स्वप्नासारख्या चित्रांसह वास्तवाचा हद्दीला अधिक आव्हान देत आहे.
Surrealism, with its dreamlike imagery, further challenged the boundaries of reality.
अब्स्ट्रॅक्शनच्या अभिव्यक्ती उभ्या राहिल्या, भावना प्रतिनिधित्वावर जोरदार जोर देताना.
Expressions of abstraction emerged, emphasizing emotion over representation.
हे हालचाली जरी भिन्न असल्या तरी त्यांनी नाविन्य आणि बंडाची एक सामान्य धागा सामायिक केली.
These movements, while distinct, shared a common thread of innovation and rebellion.
शैलींचा विलीन थांबलेला आहे विविध समकालीन कलाकारांच्या कलेत.
The fusion of styles is evident in the works of various contemporary artists.
म्हणून कलेची उत्क्रांती समाजाच्या बदलत्या मूल्ये आणि धारणा प्रतिबिंबित करते.
Thus, the evolution of art reflects society's changing values and perceptions.
निष्कर्षामध्ये आधुनिक कला चळवळींनी नाकारता येण्यासारख्या आधुनिक सर्जनशील अभिव्यक्तींना आकार दिला आहे.
In conclusion, modern art movements have undeniably shaped contemporary creative expressions.